नमस्कार मंडळी, मी कृष्णा आणि आपण ऐकत आहात केडी स्टॉक. आज आपण संवाद साधणार आहोत एका प्रमुख पाहुण्याशी.
आय एम स्नेहा नगरकर, बीए इन हिस्ट्री, एमए इन एन्शियंट इंडियन हिस्ट्री, कल्चर अँड आर्कियोलॉजी. करंटली टीचिंग ऍज अ व्हिजिटिंग फॅकल्टी ऍट द सेंटर फॉर आर्कियोलॉजी विच कम्स अंडर द सेंटर फॉर एक्सटर्नल स्टडीज ऍट मुंबई युनिव्हर्सिटी. I also do visiting teaching at a few other institutions like Dahanukar College and Vivekananda Prabodhini. I teach subjects like Indian Archaeology, Indian Art History, Indian Economic History and Indian Religious History, as well as in Hindu, Buddhist and Jain iconography. My area of specialization is Vaishnavism, both ancient and medieval Vaishnavism, with a special focus on the site of Mathura in Uttar Pradesh. And I also run my own organization called Panchajanya Cultural Heritage Initiative to promote ancient Indian archaeology, history and culture.
माध्यमाद्वारे धर्माचा जो होणारा प्रसार आहे यावर तुमचं मत काय आहे?
कसं आहे की म्हणजे आता याचे बरेच ऍस्पेक्ट आहेत. एक तर आपली आर कंट्री इज अ सेक्युलर कंट्री, पण आय थिंक सेक्युलर हा शब्द खूप म्हणजे इट्स अ व्हेरी मिसअंडरस्टूड टर्म असं मला वाटतं. आणि बरेचदा लोकांना आजकाल जे आपल्याला दिसतं की लोकांना धर्माबद्दलच, स्पेशली हिंदू धर्माबद्दल प्रचंड फोबिया आहे की धर्म नको, म्हणजे शिक्षणात धर्म नको, कशातच धर्म नको. पण त्याच्यामुळे झालंय असं की वी आर बिकमिंग अ रूटलेस सोसायटी. नॉट हा रूटलेस म्हणजे कुठलंही मूळ पाळमूळ नसलेला आपला समाज होतोय. माध्यमांमध्ये बरेचदा धर्माविषयी खूप चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात. म्हणजे मी असंही म्हणेन की माध्यमांच्या द्वारे खूपदा अंधश्रद्धा आणि अंधविश्वास सुद्धा यांचा सुद्धा प्रसार होतो. म्हणजे मुळात जर आपण या सिरियल्स वगैरे बघितल्या तर काहीतरी एक अघोरी नावाची काहीतरी सिरियल चालू आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे लोकांना वाटतं की बाबा हाच खरा धर्म आहे. किंवा शुभ म्हणजे शकून अपशकून, म्हणजे कधी कधी त्या शकून अपशकूनांना काही अर्थही नसतो. त्यातून आपल्या पुराणांमध्ये वेदांमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत बरोबर तू ह्याच्यात मी फिरत नाही, पण अनेक वर्ष आपण त्या फॉलो करतो आहोत. तर बरेचदा कधी कधी त्याच्या विपरीत त्याच्या विरुद्ध काहीतरी सांगितलं जातं तर ज्याला तसा काहीच बेसिस नसतो.
याच्या निर्मितीतून आहे तर चुकीच्या गोष्टी दाखवल्या जातात.
हा म्हणजे आता काय झालंय की टेक्नॉलॉजी खूप सुधारली, म्हणजे निर्मिती मूल्य आपण ज्याला म्हणू क्वालिटी ऑफ प्रोडक्शन ते खूप सुधारलंय. पण जो मुळात कंटेंट चांगला पाहिजे तो सुधारणे. शेवटी काय की ऑडियन्स काही दिवस ओके बघा तुम्ही खूप चांगला म्हणजे कॉस्ट्युम खूप चांगले, सेट खूप चांगले, थोडे दिवस ऑडियन्स टॉलरेट करेल. पण जर सुजाण ऑडियन्स असतो त्यांना शेवटी कंटेंट हवा असतो, तर ते महत्वाचं आहे. आणि आजकालचा जो ऑडियन्स आहे तो म्हणजे मिक्स आहे, म्हणजे काही काहींना खूप चांगला कंटेंट हवा असतो, काही काहींना नुसतंच दिखावा हवा असतो. पण मला तरी वाटतं की कंटेंटवर तुमचं लक्ष असलंच पाहिजे. आणि आजकाल कसं की या सगळ्या गोष्टींचे आरामात ट्रान्सलेशन मिळतात. म्हणजे असं नाही की तुम्हाला ओरिजिनल संस्कृतच वाचावं लागतं. खूप वेबसाईट्स आहेत जिथे तुम्हाला यांच्या ट्रान्सलेशन ऑनलाईन मिळतात. म्हणजे तुम्हाला जाऊन एखाद्या बुकशॉपमध्ये जाऊन पुस्तक सुद्धा खरेदी करायची गरज नाही, सगळं तुम्हाला मिळतं. त्यातून आज बरेच स्कॉलर्स आहेत की जे त्यांचं एक्सपर्टीज द्यायला तयार असतात. तुम्हाला स्कॉलर्सला शोधणं पण कठीण नसतं. ज्या डिपार्टमेंट ऑफ फिलॉसॉफी, ज्या डिपार्टमेंट ऑफ संस्कृत मध्ये, ज्या डिपार्टमेंट ऑफ आर्कियोलॉजी, तुम्हाला अनेक चांगले स्कॉलर्स मिळतील. त्यांना कन्सल्ट करा, त्यांचा एक्सपर्टीजची मदत घ्या. पण बरोबर एंटरटेनमेंट हे अजिबात नाकारत नाही. आपल्याला काही डॉक्युमेंटरी सण नाही करायची, पण एंटरटेनमेंट ऍट व्हॉट कॉस्ट हे सुद्धा महत्वाचं आहे. की शेवटी काय की लोकांपर्यंत काय पोहोचतं हे, म्हणजे मला काहीतरी वेगळं म्हणायचं होतं आणि लोकांपर्यंत वेगळं पोहोचलं ह्याच्यासाठी शेवटी मीच जबाबदार आहे. कारण त्या लोक फायनली व्हॉट यू सी ऑन द स्क्रीन तेच लोक फायनल मानणार आहेत. मला वेगळं दाखवायचं होतं पण हे असं असं पीपल आर नॉट गोइंग टू लिसन टू एनी ऑफ युअर एक्सक्यूज. आणि त्याचं काय होतं की आपल्या देशात तर मीडियाचा इतका परिणाम होतो लोकांवर की लगेच ते कॉलेजियन त्याची कॉपी करतात. म्हणजे ते सगळं सोशल मीडियावर ते व्हायरल होतं. म्हणजे असं होतं की शेवटी वाईट परिणाम सुद्धा होतोच ना या सगळ्या गोष्टींचा. नाही असं नाही, त्याच्यामुळे समाज जागृती काही होतीये का, किंवा लोकांना आपल्या संस्कृतीबद्दल काही कळतंय का, करत आहे पण चुकीचं करत आहे दुर्दैवाने.
अनेकदा धर्माचा वापर म्हणून जाहिराती तयार करतात, परत धर्माला केंद्रित करून बातम्या तयार केल्या की ह्या धर्मामध्ये असं झालं किंवा यामध्ये आता हे घडलं. मग याच्याविषयी तुमचं काय मत आहे?
खरं सांगू का, आजकालचा जो सगळा मीडिया आहे, म्हणजे मी कुठल्या राजकीय ह्याच्याने नाही बोलत, कुठलंही तुम्ही मीडिया चॅनल घ्या, न्यूज हे एक आजकाल कमोडिटी किंवा प्रोडक्ट झालेलं आहे आणि न्यूज चॅनल हे जी कमोडिटी मार्केट करणारं एक साधन आहे. म्हणजे पूर्वी दूरदर्शनवर ज्या पद्धतीने किंवा अजूनही दूरदर्शनवर ज्या वस्तुनिष्ठपणे किंवा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने बातम्या दिल्या जातात, तशा बातम्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनल, म्हणजे सगळ्या गोष्टींचं सेन्सेशनलायझेशन केलं जातं आणि ते धर्माच्या बाबतीतही होत आहे. म्हणजे आता तुम्ही लालबागच्या राजाचं उदाहरण घ्या. लालबागच्या राजाचं क्लासिक केस की आज इतके लोक का जातात लालबागच्या राजाला, कारण त्याचं जे हाईप आहे ते मीडियाने तयार केले. म्हणजे आता मी त्याच्यात शिरत नाही की तो नवसाला पावतो नवसाला पावत नाही याच्यात मी शिरत नाही, कारण बरेचदा की प्रत्येक माणसाच्या इंडिव्हिज्युअल श्रद्धेचा तो भाग आहे आणि त्याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाहीये. पण आज एवढे लोक का, म्हणजे लोक म्हणजे 20 किंवा 30 वर्षांपूर्वी हार्डली तुम्हाला म्हणजे कोणी असं तुम्हाला सापडलं की बाबा मी 8 तास लालबागच्या राजाच्या लाईनीत उभं राहिलो, पण का अरे सलमान खानने जाऊन लालबागच्या राजाची आरती केली मग मी पण जाणार, किंवा ऐश्वर्या राय तिथे गेली, विद्या बालन तिथे गेली, किंवा कोण एक्सवायझेड तिथे गेला किंवा गेली तर मग म्हणून मी पण गेलो. आणि मग तिथे त्याच्याबरोबर अशा गोष्टी येतात की सेल्फी काढणं, म्हणजे मीडिया आणि सोशल मीडिया किंवा पियर प्रेशर असतं की बाबा माझे 4 मित्र गेले म्हणून मी गेलंच पाहिजे लालबागच्या राजाला. आणि ही जी सगळी लाल, आणि तुम्ही बघा की न्यूजपेपर पण काही विशिष्ट गणेश मंडळ हायलाईट करतात आणि म्हणून लोकांना वाटत की आता न्यूजपेपर मध्ये आलं म्हणजे मी गेलंच पाहिजे त्या गणेश मंडळाकडे. आणि लोकांची जी चुकीची माहिती असते, म्हणजे कुठल्या तरी म्हणजे आता माझे कुठला तरी गणपती होता त्याच्या एका बाजूला कृष्ण आणि एका बाजूला बलराम होते, तर महाराष्ट्र टाइम सारख्या न्यूजपेपरनी काय लिहावं, एका बाजूला कृष्ण एका बाजूला विष्णू आणि त्या बलरामाच्या मूर्तीने बरोबर हातात हल किंवा नांगर घेतलेलं आहे. तुम्हाला या अशा बेसिक गोष्टी कळत नसतील तर तुमच्या जर्नल आणि फ्रंट पेजवर काय अर्थ आहे? म्हणजे तुम्ही बलरामाच्या मूर्तीला विष्णूची मूर्ती म्हणता, त्याला काहीच अर्थ नाहीये ना.
माझा दुसरा प्रश्न असा होता की आता नवीन तंत्रज्ञान खूप वाढले, माध्यमं खूप वाढली, त्यामुळे अनेक म्हणजे धर्मावर काय परिणाम होत असतील, काय ते चांगले आहेत की वाईट आहेत याच्यावर तुम्ही
नाही कसं आहे की आजकाल बरेच जे ऑर्गनायझेशन आहेत, म्हणजे इस्कॉन असेल, गौडीय मिशन असेल, रामकृष्ण मिशन, आता मला किंवा चिन्मय मिशन किंवा आर्ट ऑफ लिव्हिंग, ईशा योग, तर हे जे बरेच ऑर्गनायझेशन आहेत, म्हणजे मला या ऑर्गनायझेशन बद्दल माहिती आहे म्हणून मी त्यांची उदाहरणं घेते, ते सोशल मीडिया खूप मोठ्या प्रमाणावर वापरतात आणि एका दृष्टीने चांगलंही आहे. आता परत काही काही आता शंकरा टीव्ही आहे किंवा इस्कॉनचा आय टीव्ही आहे, तर त्याच्यामुळे काय होतं की त्या ते जे भक्त असतात त्यांच्यापर्यंत काही प्रवचन असतील, भजनं असतील, काही इतर गोष्टी असतील, त्या गोष्टी पोचतात आणि ही चांगली गोष्ट आहे. कारण एकाच दृष्टीने म्हणजे मला एखादं प्रवचन अटेंड करायला शक्य नसेल किंवा वेळ नसेल, पण तरी नंतर मी ते प्रवचन ऐकू शकते किंवा बघू शकते, इट इज अ व्हेरी गुड थिंग. बट ऍट द सेम टाइम काय होतं की कधी कधी म्हणजे काही ऑर्गनायझेशन चुकीच्या गोष्टी, म्हणजे आता ही जी मी ऑर्गनायझेशन घेतली ती तशी नाही, कारण ती खूप ऑथेंटिक आणि म्हणजे चांगली ऑर्गनायझेशन आहेत, पण कधी कधी मीडियामुळे काही म्हणजे आता स्वामी नित्यानंद मग तुला तरी साऊथचा आहे तर त्याच्याबद्दल मीम्स पण खूप येतात, पण तो माणूस काय वाटेल ते बोलतो, म्हणजे तो स्वतःलाच देव मानतो खरं सांगायचं तर. आणि इकडे कुठलाही खरा संत जो असेल, म्हणजे कुठलाही संत आहे, शंकराचार्याने पण स्वतःला कधी देव म्हटलं, म्हणजे त्यांनी सिदानंद रूपम शिवोहम शिवोहम म्हटलेलं, पण त्याचा असा अर्थ होता की बाबा तुम्ही माझी देव म्हणून उपासना करा. ते अद्वैताचं तत्वज्ञान फार वेगळ्या पातळीवरच आहे, पण इथे फॉर द रिझन्स ऑफ मार्केटिंग, फॉर द रिझन्स ऑफ पब्लिसिटी हा माणूस स्वतःलाच देव म्हणतोय. किंवा अजून काही म्हणजे ऑर्गनायझेशन स्वामी म्हणजे आणि फॉरेनची बरेच लोक त्यांच्या म्हणजे या सगळ्या लोकांच्या मागे जातात हेही इतकंच खरं आहे. पण ह्या मीडियमच असं आहे की चांगला आणि वाईट असं दोन्ही, म्हणजे तुला डबल एज्ड स्वॉर्ड की एका दृष्टीने प्रसारापेक्षा जे भक्त आहेत त्यांच्यापर्यंत या गोष्टी जातात, त्यांना त्याचा अनुभव घेता येतो, नवीन भक्तांना त्याचा फायदा होतो, ऍट द सेम टाइम कधी कधी चुकीच्या गोष्टींचाही प्रसार होऊ शकतो.
थँक्यू मॅम, तुम्ही आम्हाला सगळी माहिती दिल्याबद्दल.
माझं एकच सजेशन आहे की मुख्यालय आपली डेमोक्रेसी आहे आणि मीडिया इज द फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी.
येस,
तर तुमची तुम्ही काहीही रिपोर्ट करताना, म्हणजे भले धर्माचं असो किंवा अगदी स्पोर्ट्स असो, तुमच्यावर तुम्ही यू आर रिस्पॉन्सिबल टू द सोसायटी, तुम्ही समाजाप्रती जबाबदार आहात हे कधीही विसरू नका. नुसतं सेन्सेशनलायझेशन किंवा मार्केटिंगसाठी तुमच्या प्रोफेशनकडे बघू नका. एस्पेशली धर्माच्या बाबतीत जेव्हा तुम्ही बोलताय, आपला देश असा आहे की आपल्या देशात धर्माला प्रचंड महत्व आहे, म्हणजे बऱ्याच लोकांची आयुष्यात धर्माभोवतीच फिरतात. तर मी भावना दुखावणं किंवा त्याच्याही परिपेक्षा तुम्ही जबाबदार पद्धतीने धर्माबद्दल जे काही रिपोर्टिंग कराल ते करा. तुम्ही एखादा सपोज जन्माष्टमीचा एखादा तुम्ही इव्हेंट कुठल्याही देवळात कव्हर करता, तर निदान थोडं त्या देवळाबद्दल त्या संप्रदायाबद्दल थोडं वाचता. किंवा एखादा गणपतीचा इव्हेंट तुम्ही हे करता तर बाबा निदान त्याचा इतिहास काय आहे, निदान बेसिक तरी तुम्ही वाचा. कारण आता खूप चुकीच्या गोष्टी रिपोर्टिंग मध्ये होतात, म्हणजे ते प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, तर रिसर्चला पर्याय नाही.
थँक्यू सो मच मॅम, तुम्ही
मोस्ट वेलकम. हा थँक्यू.
बाय बाय मंडळी, आपण पुन्हा भेटूया एका नवीन विषयावर.